आता आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, तो म्हणजे तपासण्या. तपासण्यांच्या बाबतीमध्ये आम्हा डॉक्टरांचा उद्देश असा असतो की आपल्या समोर जो पेशंट बसलेला आहे, हा जो आपल्याला लक्षणं सांगत आहे, ही लक्षणं आपल्याला पुरेशा प्रमाणात ऐकल्यानंतर जर लक्षात आली नाहीत किंवा काही प्रमाणात लक्षात आली तर जे मनामध्ये प्रश्न निघतात, प्रश्न उठतात, यांची उत्तरं आपल्याला पूर्णांशाने देता आली पाहिजेत म्हणून काही तपासण्या केल्या जातात. कंबरदुखी संबंधाने ज्या तपासण्या केल्या जातात, ह्या तपासण्या काही मूलभूत आहेत. त्या तपासण्या ह्या कमरेचे विविध प्रकारचे फोटो काढणे, म्हणजे एक्सरे काढणे, सी टी स्कॅन काढणे, MRI स्कॅन काढणे, ह्या स्वरूपाच्या आहेत. ह्या ज्या तपासण्या आहेत यामध्ये एक्सरेमध्ये विशेष करून आपल्या कमरेचे जे मणके आहेत, त्या मणक्यांची रचना, त्या मणक्यांची ताकद, त्या मणक्यांमध्ये असलेला अस्थिरपणा किंवा स्थिरता आणि मणक्यांसंबंधाने मणक्यांचे जे सांधे आहेत त्यामध्ये असलेले आजार, त्याचप्रमाणे मणक्यांमध्ये जर मणका पिचलेला असेल, फ्रॅक्चर झालेला असेल किंवा असा काही आजार असेल की ज्यामध्ये मणक्यांची रचना बिघडलेली आहे, मणक्यांच्या हाडाचा काही भाग खराब झालेला आहे, तर आपल्याला ही सर्व गोष्ट एक्सरेमध्ये दिसते. सामान्यपणे कंबरदुखीच्या पेशंटमध्ये जर फ्रॅक्चर नसेल, जर जंतुसंसर्ग नसेल आणि कॅन्सर सदृश आजार नसतील, जे सामान्यपणे स्थिर आपण असताना, बसलेला असताना, झोपलेला असताना प्रचंड वेदना देतात, ही कारणं जर नसतील तर सामान्यपणे एक्सरे हा त्या पेशंटमध्ये हा नॉर्मल दिसतो. म्हणजे एक्सरेमध्ये कुठल्याही प्रकारचा नव्याने वेगळा आजार त्यामध्ये दिसत नाही. काही वेळेला स्त्रियांमध्ये उतारवयामध्ये 85 पुढे त्यामध्ये मणक्यांमध्ये मणके डुकडुकत आहेत, ते अस्थिर आहेत असं बऱ्याच प्रमाणामध्ये दिसू शकतं. पुरुषांमध्ये ह्यामध्ये मणक्यांना एकमेकाशी जोडणारा काही आजार असतो, ज्याला आम्ही अँक्युलोझिंग स्पॉन्डिलायटिस असं म्हणतो, और किंवा बांबू स्पाईन असं म्हणतो, ज्या ठिकाणी मणके एकमेकाला जोडल्यासारखे होतात आणि आपला पाठीचा लवचिकपणा हा पूर्णपणे कमी होतो. पण ह्या गोष्टी सोडल्या किंवा मणक्यांच्यामधले जे सांधे आहेत त्यामध्ये रुमाटॉइड आर्थरायटिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिस ह्या प्रकारचे संधिवात सदृश आजार दिसू शकतात. ह्या प्रकारचे फरक जर सोडले, ह्या प्रकारची लक्षणं आणि आजार जर सोडले, तर एक्सरेमधून खूप मोठ्या काही गोष्टी नजरेला येत नाहीत. विशेष करून शरीरात होणाऱ्या झिजेमुळे कंबर जी दुखते आणि पाय जे दुखतात किंवा पायाला ज्या मुंग्या येतात त्यामध्ये एक्सरेचा विशेष त्यात फायदा दिसत नाही. आपण जर शास्त्रीय ज्या नवीन नवीन संकल्पना येतात त्यांच्याकडे जर पाहिलं तर एक्सरे ही जी गोष्ट आहे ही दोनच प्लेनमध्ये आहे, म्हणजे समोरून काढलेला एक्सरे आणि कडेनी काढलेला एक्सरे. आपण जर त्याचे आडवे छेद घ्यायचे झालं तर एक्सरेमध्ये ते काही आपल्याला करता येत नाही, ते काही शक्य नाही. म्हणून त्याची त्यातली जी संकल्पना आहे नवीन, त्याचा वापर करून शास्त्रज्ञांनी सी टी स्कॅन किंवा कॉम्प्युटराइज टोमोग्राफिक स्कॅन नावाची तपासणी आम्हा डॉक्टरांसाठी साठीमध्ये 60 सालाच्या आसपास उपलब्ध केली. ह्यामुळे काय होतं तर आपण मणक्यांचे जे एक्सरे काढतो त्यात मिळणारी माहिती ही जर आपण तिसऱ्या प्लेनमध्ये त्रिमितीमध्ये जर बघायची झाली, त्यामध्ये मणक्यांचा जर छेद घेतला आडवा तर तो कसा दिसेल हे आपल्याला सी टी स्कॅनमध्ये दिसतं. त्याचप्रमाणे सी टी स्कॅनमधल्या उपलब्ध असलेल्या माहितीचं संकलन करून ही माहिती आपण त्रिमिती रूपामध्ये त्याची इमेज बनवू शकतो, त्याचं आपण प्रारूप बनवू शकतो. म्हणजे काय तर 3D मॉडेल बनवू शकतो, जेणेकरून आपल्याला समजायला ही गोष्ट कशी बदलली आहे, त्यात बदल किती झाला आहे, कुठे झाला आहे, काय झाला आहे हे आपल्याला समजू शकतं. पण शेवटी आपण लक्षात घेतलं पाहिजे की सी टी स्कॅन हा एक्सरेचाच प्रकार आहे आणि त्यामुळे शरीरावरती किरणोत्सर्ग होतो. त्याचप्रमाणे त्याला अशा मर्यादा आहेत की शरीरातील सॉफ्ट टिश्यू म्हणजे मांसल भाग जो आहेत, नसा ज्या आहेत, या सी टी स्कॅनमध्ये पूर्णांशाने व्यवस्थित दिसत नाहीत. म्हणून मग MRI स्कॅन ही तपासणी केली जाते. MRI स्कॅनमध्ये मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग असं आम्ही त्याला म्हणतो, ज्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे स्नायू आहेत, सगळे स्नायू जे आहेत, त्याच्यामध्ये जे पाणी असतं, वॉटर कंटेंट जो आहे, आपल्याला माहिती आहे पाण्याला आपण केमिस्ट्रीमध्ये H2O असं म्हणतो. हे जे त्यातले अणुरेणू जे आहेत ह्यांना जर आपण मॅग्नेटच्या भारित अवस्थेमध्ये, म्हणजे मॅग्नेटिक फोर्समध्ये, चुंबकीय क्षेत्रामध्ये जर आपण आपलं शरीर ठेवलं, हे मॅग्नेट आपण खूप मोठ्या प्रमाणात त्याची ताकद वापरली काही क्षणासाठी आणि ते परत जर ती ताकद काढून घेतली, तर आपल्या शरीरामधले हे सगळे जे पाण्याचे जे अणुरेणू आहेत हे एका विशिष्ट दिशेला पहिल्यांदी त्यांची तोंड होतात आणि ते चुंबकीय क्षेत्र बंद झाल्यानंतर त्यांची तोंड परत आपल्या पहिल्या दिशेला होण्याचा प्रयत्न करतात. यामधून जी ऊर्जा बाहेर पडते ही ऊर्जा साठवून त्याच्यापासून MRI ची प्रतिमा केली जाते. MRI मध्ये पहिली गोष्ट म्हणजे किरणोत्सर्ग होत नाही आणि MRI मध्ये नसा, शिरा आणि सॉफ्ट टिश्यू म्हणजे मांसल भाग हा व्यवस्थित प्रमाणामध्ये दिसतो. त्यामुळे मग आपल्याला होणारा त्रास जो आहे, या त्रासामध्ये मगाशी आपण म्हणल्याप्रमाणे डॉर्सलोट गँग्लियन, आपल्या दोन मणक्यांच्यामधली सक्ती, दोन मणक्यांच्यामधली जागा, दोन मणक्यांचे सांधे आणि त्या सांध्याचं आवरण, ह्यात झालेले बदल जेणेकरून उपलब्ध शिरांसाठी असलेली जागा कमी होणे म्हणजे लंबर कॅनाल स्टिनोसिस इत्यादी, या सर्व विषयाबद्दलची सखोल माहिती आपल्याला MRI स्कॅन काढल्यानंतर मिळू शकते. या ठिकाणी आपण अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की या सर्व आपण जे काय तपासण्या करत आहोत, एक्सरे, CT स्कॅन किंवा MRI स्कॅन, ह्या तपासण्या आपल्याला पेशंटची तक्रार म्हणजे वेदना किंवा पेशंटना होणारा त्रास सांगत नाही, दाखवू शकत नाहीत, किंबहुना त्या ठिकाणी डॉक्टरांचा महत्त्वाचा सहभाग असा असतो की ह्या तपासण्या केल्यानंतर आपल्याला होणाऱ्या त्रासाचा आणि तपासण्यांमध्ये दिसणाऱ्या बदलाचा किंवा बिघाडाचा परस्पर संबंध आहे का याचा मेळ घालण्याचं काम हे डॉक्टर करत असतात. डॉक्टर हे काम करत असताना हे मेळ घालणं हे आमच्या आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये 30% लोकांमध्ये शक्य होत नाही, कारण MRI मध्ये बऱ्याच गोष्टी बिघडलेल्या दिसतात पण पेशंटना कुठल्याही प्रकारची काहीही तक्रार नसते. आणि ह्या उलट पेशंटना तक्रार मात्र खूप जोराची असते पण MRI मध्ये त्यातला काहीच बदल दिसत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा मुद्दा एकदा लक्षात घेतल्यानंतर MRI आणि CT स्कॅन आणि एक्सरे यांच्या मर्यादा आपल्याला ठळकपणे आपल्या समोर येतील. आता MRI, एक्सरे आणि ह्या तपासण्या केल्यानंतर पेशंटच्या तक्रारी संबंधांनी सखोल माहिती डॉक्टरना मिळते. त्या ठिकाणी डॉक्टर पेशंटनी बोललेल्या तक्रारी आणि ही जी माहिती मिळाली आहे यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात निदानापर्यंत आपण पोहोचू शकतो. उदाहरणार्थ आपल्या कमरेमध्ये असलेल्या गोष्टी, ह्या गोष्टींचा आपल्या शिरांवरती होणारा परिणाम हा किती आहे, त्याला काय केलं पाहिजे हे आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो. आणि हे ठरवल्याच्या नंतर आपण यापुढे काय करायचं या दिशेला आपण विचार करायला लागतो. उदाहरणार्थ औषधोपचार करायचे का, ह्याच्यामध्ये ऑपरेशन करायचा विचार करायचा का, ह्याच्यामध्ये फक्त आराम करायचा का, ह्याच्यामध्ये ट्रॅक्शन घ्यायचं का, ह्याच्यामध्ये इंजेक्शन्स घ्यायची वगैरे वगैरे वगैरे. विविध उपचार पद्धती त्याच्यामध्ये उपलब्ध असल्यामुळे ह्या उपचार पद्धतींचा विचार त्यानंतर केला जातो. आता ह्या ज्या उपचार पद्धती आहेत त्यांचा विचार करत असताना सुद्धा त्यांचा शरीरावर काय परिणाम होईल आणि त्या परिणामाचा जो भाग आहे तो दुष्परिणामाच्या रूपात होईल का सुपरिणाम होईल या दृष्टीने आणखीनही काही तपासण्या पेशंटना सांगितल्या जातात. ह्या ज्या तपासण्या आहेत ह्याच्यामध्ये आजकालच्या दिवसात प्रामुख्याने रक्तातील साखर तपासली जाते. ही साखर तपासल्यावर जर पेशंटला मधुमेहाचा त्रास असेल, आधीच असेल किंवा नव्याने लक्षात आलेला असेल, तर या साखरेची तपासणी उपाशीपोटी आणि जेवण झाल्यानंतर 2 तासांनी केली जाते जेणेकरून साखर पचवण्याची शरीराची ताकद काय आहे हे आपल्याला समजतं. जर पेशंट हा आधीच मधुमेह असलेला जर आपल्यासमोर आला तर त्यामध्ये हिमोग्लोबिन A1C याची तपासणी केली जाते, ज्यामधून आम्हाला गेल्या 6 महिन्यात पेशंटच्या मधुमेहाची पातळी ही नियंत्रित होती का नव्हती हे समजतं. त्याबरोबरीने हिमोग्रॅम म्हणजे त्यामध्ये आपल्या रक्तातल्या पेशींची संख्या किती आहे आणि हिमोग्लोबिन किती आहे हे तपासलं जातं. रक्त गोठण्याच्या क्रियेसंबंधाने ब्लीडिंग टाईम आणि क्लॉटिंग टाईम ही तपासणी केली जाते. पेशंटचं प्रोथ्रॉम्बिन टाईम म्हणजे रक्त गोठण्यासंबंधाने काही आजार आहेत, हे आजार तर नाहीत ना हे तपासण्यासाठी प्रोथ्रॉम्बिन टाईमची तपासणी केली जाते. ब्लीडिंग टाईम, क्लॉटिंग टाईम आणि प्रोथ्रॉम्बिन टाईम ह्यामधून ह्या पेशंटमध्ये रक्त गोठणे या क्रियेशी संबंधाने कुठलाही आजार नाही याबद्दल आपण खात्री देऊ शकतो. रक्तामध्ये असलेलं म्हणजे सिरममध्ये असलेल्या इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे सोडियम क्लोराईड फॉस्फरस कॅल्शियम क्लोराईड इत्यादी इत्यादी पोटॅशियम ह्या गोष्टींची पण तपासणी केली जाते, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या हृदयाच्या आणि आपल्या नसांच्या कामावरती खूप मोठा परिणाम असतो. आपल्या मूत्रपिंडाच्या कामाशी संबंधित रक्तातील युरिया आणि क्रियाटिनिन तपासलं जातं. आपल्या लिव्हरच्या कामासंबंधाने ऑस्ट्रेलिया अँटीजेन म्हणजे लिव्हरमध्ये ज्या वेळेला कावीळ होऊ शकते रक्ती कावीळ त्याबद्दलचीही तपासणी आहे. आजकालच्या दिवसात रक्तामध्ये एड्सबद्दल तर शंका आपल्याला नाही ना, तो आजार नाही ना, यासाठी HIV 1 आणि 2 व्हायरस आणि त्याच्याशी संबंधित तपासण्या केल्या जातात. त्यानंतर लघवीची तपासणी केली जाते. लघवीच्या तपासणीबरोबर आजकालच्या दिवसामध्ये आपल्याला कमरेचा जो त्रास होतो हा जर गंभीर पातळीपर्यंत पोहोचलेला असेल तर त्यामध्ये आपण लघवीला जाऊन आल्यानंतर पोटात साठलेली सगळी लघवी बाहेर पडली आहे का नाही हे आम्ही अल्ट्रासोनोग्राफीमध्ये सोनोग्राफीमध्ये तपासतो. ही लघवी मागे अडून राहण्याचं प्रमाण हे स्त्रियांमध्ये 60 ml जास्ती असेल आणि पुरुषांमध्ये 100 ml जास्ती असेल ज्यामध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याचाही सहभाग असू शकतो तर तो प्रॉब्लेम कमरेचा गंभीर आहे असं आम्ही जनरली म्हणतो. आता अल्ट्रासोनोग्राफी केली जाते, लघवीची तपासणी केली जाते, तसं हृदयाच्या तपासणीसाठी इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढला जातो, छातीचा एक्सरे काढला जातो आणि 2D एकोकार्डिओग्राफी म्हणजे आपल्या हृदयाची रचना त्यातील झडपा त्याच्यामध्ये झालेले बदल हे पण त्यामध्ये पाहिले जातात. आपल्या कमरेकडून पायाकडे ज्या नसा जातात ह्या नसांमधलं व्होल्टेज जे आहे ते नॉर्मल आहे ना, त्याच्यामधली संदेशवहनाची क्रिया नॉर्मल वेगाने चालू आहे ना हे पाहण्यासाठी आम्ही EMG इलेक्ट्रोमायोग्राफी आणि नर्व कंडक्शन व्हेलॉसिटी टेस्ट ह्या तपासण्या न्यूरोलॉजिस्टच्या सहकार्याने करतो. हे सर्व झाल्यानंतर आपल्या ऑपरेशन संबंधाने विचार करताना आपल्याला ऑपरेशन झेपणार आहे का, आपल्या हृदयावर जो ताण येऊ शकतो तो आपल्याला सहन होईल की नाही. जरी आमचं ऑपरेशन हे बिन टाक्याचं बिन भुलेचं असलं तरीसुद्धा आपल्या शरीरावरती जो ताण येतो स्ट्रेस येतो ह्यामुळे आपल्या हृदयाची क्रिया नॉर्मल आहे ना आणि हा ताण आपल्याला सहन होईल ना, विशेष करून उतार वयामध्ये ही तपासणी आवश्यक ठरते. आणि याबरोबरीने शेवटी आम्ही ऑपरेशन करत असताना जे डॉक्टर आम्हाला भूल द्यायला आणि पेशंटच्या इतर सर्व गोष्टी व्यवस्थित चालू आहेत ना हे पाहायला जे आमचे ॲनेस्थेटिस्ट आम्हाला मदत करतात आणि फिजिशियन आम्हाला मदत करतात यांच्याकडून आम्हाला एक सर्टिफिकेटची एक प्रशस्तीपत्रकाची प्रशस्ती असं म्हणता येणार नाही पण एक सर्टिफिकेटची गरज असते की ह्या व्यक्तीमध्ये ज्या काय तपासण्या केल्या ह्या तपासण्यांमध्ये अत्यंत आयडियली सांगायचं झालं तर या माणसाच्या शरीरामध्ये फक्त कमरेमध्ये दिसणारा आजार सोडून इतर कुठलाही आजार नाही. हे सर्व आपण पाहिल्यानंतर मग आम्ही त्याच्या उपचारांची दिशा विशेषतः ऑपरेशन जर असेल तर त्याबद्दल निश्चितपणे विश्वासाने काम करू शकतो.